सुपर इट्स 93.5 फॅरड एफएम वर श्रुती आहे तुमच्यासोबत टॉक टाइम मध्ये, आणि आज ट्रॅव्हल टाइम आपला बेस्ट करणारी एक व्यक्ती माझ्यासोबत आहे टॉक टाइम मध्ये, लडकी बिंदास जर्नी झकास. आणि सगळ्यात आधी प्राजक्ता, तुझं खूप खूप स्वागत आहे रेड एफएम मध्ये.
थँक्यू सो मच श्रुती, थँक्यू.
आणि आजवर आम्ही तुला चित्रपटांमध्ये बघितलंय, सिरियल मध्ये, अँकरिंग, ऍडव्हर्टिजमेंट, सणासुदीचे फोटो, सगळं काही, पण ट्रॅव्हल शो हा पहिला अनुभव आहे आमच्यासाठी तुला बघणं. सो हा तुझ्यासाठी पण पहिलाच अनुभव आहे का मस्त महाराष्ट्र?
येस येस, हा माझा पहिला ट्रॅव्हल शो आहे. अलॉंग विथ दॅट हे माझं पहिलं हिंदी प्रोजेक्ट पण आहे.
ओके,
सो पहिल्यांदाच मी हिंदी टेलिव्हिजन साठी काम करते, तर अशा दोन्ही तिन्ही गोष्टी एकत्र जमून आल्यात. आणि एवढ्या चांगल्या चॅनल साठी लिव्हिंग फूड्स वर येतो हा मेनली कार्यक्रम, लिव्हिंग फूड्स आहे जो की इंटरनॅशनल इंग्लिश चॅनल आहे आणि खूपच छान रीच आहे त्यांचा, वर्ल्ड वाईड रीच आहे.
येस येस.
आणि मग महाराष्ट्र एक्सप्लोअर करतोय मी महाराष्ट्रीयन, त्याच्यामुळे तो मराठी वाहिनीवर पण प्रक्षेपित होतोय. सो दॅट दोन दोन चॅनल्स वर कार्यक्रम येतोय, दोन दोन भाषांमध्ये डबिंग होतोय. आणि लिव्हिंग फूडची पहिली फिमेल होस्ट दिया मिर्झा होती, सेकंड फिमेल होस्ट मी आहे. ह्याचाही आनंद आहे. बऱ्याच गोष्टींसाठी हा शो खूप स्पेशल आहे.
नक्कीच. आणि तुझी रिसेंट पोस्ट आहे तशीच होती, पाचही बोट तुपात. आणि अगदी खरी गोष्ट आहे. सो फायनली यु आर इन मुंबई आणि तुम्ही शूटिंग सुरू करत आहात. सो कुठल्या प्रोजेक्टवर सध्या काम सुरू आहे आणि कशी काळजी घेतली जाते स्पेशली?
दोन प्रोजेक्टवर काम सुरू आहे. एक तर मस्त महाराष्ट्राचं डबिंग चालू आहे, आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा सोनी मराठीवर जो आमचा कॉमेडी शो आहे तो मी होस्ट करते. सो त्याचं आम्ही शूटिंग सुरू केलंय. आणि अर्थात सगळ्या शासनाच्या सगळ्या नियमांचं पालन करून क्रू खूप कमी केलेला आहे. 150 लोकांचा क्रू होता आमचा, तो आता 50 वर आलाय. सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम, सॅनिटायझेशन होतं सातत्यानं सेटवर. आम्ही सगळेजण घरून डब्बा आणि चहा कॉफी थर्मास मध्ये आणतो वगैरे वगैरे.
अरे बाबा.
आणि स्पॉट द्यायचा नाही, सगळं आत्मनिर्भर भारत आहे सध्या.
आत्मनिर्भर ऍक्टर्स सुद्धा. वा वा. आणि आत्मनिर्भर ऍक्ट्रेस सोबत म्हणजेच प्राजक्ता माळी सोबत गप्पा अशा सुरू राहणार आहेत. कुठेही जाऊ नका, 93.5 फॅरड एफएम वर जाते रहो.